chinimandi.com पॉडकास्ट।
साखर उद्योगाला लवकरच मिळणार ऊर्जित अवस्था। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या दरात होत असलेले चढ उतार, दुष्काळ, अतिवृष्टी तसंच FRP मुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत सापडला आहे। अशातच पुढील वर्षी उसाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे। वाढीव उसाचं गाळप व्हावं म्हणून आजारी कारखाने सुरू करण्याबाबत आत्तापासून विचारमंथन सुरू आहे। गेल्या 5 वर्षात भाजप सरकारनं साखर कारखान्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं नाही, त्यामुळे यावर्षी अनेक कारखान्यांना गाळप हंगाम घेता आला नाही। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली। यात साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकारकडून लवकरच नवं पॅकेज दिलं जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत पॅकेजचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। यावेळी साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा आणि कर्ज मर्यादा वाढवणं तसंच कारखान्यातील शासनाचं भाग भांडवल परतफेडीची मुदत 5 ते 7 वर्षांनी वाढवण्याबाबत संबंधितांनी सकारात्मक विचार करावा, कारखान्यांकडून निर्मित विजेला योग्य दर मिळण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे दाद मागावी असं ठरवण्यात आलं। राज्यातील साखर उद्योगासमोरील अडचणी या शेतकऱ्यांच्या अडचणी असून त्या सोडवण्यासाठी राज्य सरकारनं सक्रिय आणि सकारात्मक भूमिकेतून निर्णय घ्यावेत अशा सूचना खासदार शरद पवार यांनी केल्या। निर्यात अनुदान, वाहतूक अनुदान आणि केंद्राची मदत यावर बैठकीत चर्चा करण्यात आली। आजारी कारखान्यांना पुन्हा सुरू करण्यासाठी कोणत्या पद्धतीनं मदत करता येईल याबाबत बैठकीत साखर संघाच्या वतीनं सादरीकरण करण्यात आलं। शासकीय निर्णयानुसार बफर स्टॉकची सक्ती, साखरेच्या दरावरील नियंत्रण, FRP अशा अनेक बंधनात साखर उद्योग असल्यानं या उद्योगाला जगवण्यासाठी स्वतंत्र विचार केला पाहिजे। राज्यातील शेतकऱ्यांचं हित आणि आर्थिक विकास लक्षात घेऊन साखर उद्योगाबाबत राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला। साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन 2019 अंतर्गत वितरित कर्ज पुरवठा तसंच शासन नियमानुसार बफर स्टॉकमध्ये गुंतलेली रक्कम या दोन्ही बाबी सेक्टोरल एक्सपोजरमधून वगळणं, सेक्टोरल एक्सपोजरची मर्यादा वाढवणं तसंच थकीत कर्जाच्या पुनर्गठनासंदर्भातील वस्तुस्थितीचा विचार करून रिझर्व्ह बँक, नाबार्ड, राज्य सहकारी बँक तसंच साखर संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढावा असा निर्णयही बैठकीत झाला। बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार रोहित पवार, माजी मंत्री प्रमुख सचिव अजोय मेहता आदींसह वरिष्ठ अधिकारी, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, राज्य सहकारी बँक, राज्य साखर संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते।